पहिले इतिहास अध्याय 27 ही इस्रायल वंशजांच्या घराण्यातील प्रमुखांची यादी म्हणजे हजारांचे व शंभरांचे सरदार त्याचप्रमाणे सैन्याचे अधिकारी हे राजाची सेवा अनेक मार्गाने करत प्रत्येक सैन्याचा गट हे वर्षाच्या सर्व महिन्यात सेवा करत असे. प्रत्येक गटात 24,000 माणसे होती. पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलाचा पुत्र. याशबामच्या गटात 24,000 जण होते. तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्यांचा याशबाम प्रमुख होता. अहो इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा प्रमुख असून मिक्लोत हा त्यांचा नायक होता. त्याच्या गटात 24,000 माणसे होती. तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेनापती बनाया हा यहोयादाचा पुत्र. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली 24,000 माणसे होती. हाच तो बनाया जो तिसातला शूर व तिसांवर प्रमुख होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात होता. चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती यवावाचा भाऊ असायल. त्यानंतर त्याचा पुत्र जबद्या हा पुढे आपला सेनापती झाला. त्याच्या तुकडीत 24,000 पुरुष होते. शम्मूत हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत 24,000 पुरुष होते. इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हा इक्केशाचा पुत्र असून तकोई नगरातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते. सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलस पलोनी हा होता. हा एफ्रायमाच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते. आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हुशाथी हा होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते. नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियजर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात 24,000 सैनिक होते. दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय हा जेरह कुळातला असून नटोफाती इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 पुरुष होते. अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया हा पिथारोनचा असून एफ्रायमाच्या वंशातला होता. त्याच्या गटात 24,000 पुरुष होते. बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय हा अथनिएल कुळातला आणि नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते. हे प्रमुख असे होते. रौबेन जिखरीचा पुत्र अलियजर. शिमोन माकाचा पुत्र शफाट्या. लेवी कमुएलाचा पुत्र हशब्या. अहरोन सादोक यहुदा अलिहू हा दाविदाचा एक भाऊ. इस्साखार मिखायलाचा पुत्र अम्री. जबलून ओबद्याचा पुत्र इश्माया. नफ्ताली अजरियलाचा पुत्र यरिमोत. एफ्राईम वंशाचा अजऱ्याचा पुत्र होशेत. पश्चिम मनश्शे पदायाचा पुत्र योएल. गिलादातल्या मनश्शाच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखऱ्याचा पुत्र इद्दो. बन्यामिन वंशाचा अधिकारी अब्नेरचा पुत्र यासिएल. दान वंशाचा यरोहमाचा पुत्र अजरेल. हे झाले इस्रायलाच्या वंशाचे प्रमुख. दाविदाने इस्रायलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्रायलाची लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे परमेश्वराने सांगितले होते. म्हणून इस्रायलांची लोकसंख्या वाढली होती. तेव्हा दाविदाने 20 वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे पुरुष यांची मोजणी केली नाही. सरुयेचा पुत्र यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली, पण तो ते काम पूर्ण करू शकला नाही. देवाचा इस्रायलाच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही मोजणी दाविद राजाच्या बखरीत नोंदवलेली नाही. राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे अधिकारी पुढील प्रमाणे. अदियेलाचा पुत्र अजमावेद हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. उज्जियाचा पुत्र योनाथान शेतातल्या नगरातल्या गावातल्या आणि किल्ल्यातल्या भांडारांचा प्रमुख होता. क कलूबचा पुत्र एजरी हा शेतात काम करणाऱ्यांवरचा प्रमुख होता. रामा येथील शिमी रामाथी हा द्राक्षीच्या मळ्यांवर होता. द्राक्षीच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षरसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता. गदेरी हा बालहनान जैतुनाची झाडे आणि पश्चिमेकडच्या डोंगराळ भागातली उमराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतुनाच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता. आणि चित्रय शारोणी हा शारोणात चरणाऱ्या गुरांचा मुख्य होता. अदलयचा पुत्र शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता. ओबिल इश्माइली हा उंटांवरचा प्रमुख होता. येद्या मेरोनोत गाढवांवर मुख्य होता. याजीज हगारी मेंढरांवर मुख्य होता. दाविद राजाच्या मालमत्तेचे हे सर्व अधिकारी होते. दाविदाचा काका योनाथान हा सुज्ञ मंत्री आणि लेखक होता. हखमोनी याचा पुत्र यहियेल याच्यावर राजपुत्राच्या लालन पालनाची जबाबदारी होती. अहिथोफेल राजाचा मंत्री आणि हुशय राजाचा मित्र होता. हा अर्की लोकांपैकी होता. अहिथोफेलाची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा पुत्र. यवाब हा राजाचा सेनापती होता.